एक राजे अध्याय 20। अरामाचा राजा बेन हदाद याने आपली सारी सेना एकवट केली। त्याच्याबरोबर 32 राजे घोडे व रथ होते। त्यासह तो गेला आणि शोमरोनास वेढा घालून त्याशी लढला। त्याने इस्रायलाचा राजा अहाब ह्याला नगरात जासुदाच्या द्वारे येणेप्रमाणे सांगून पाठविले। बेन हदाद म्हणतो की, तुझे सोने व चांदी ही माझी आहेत, तुझ्या स्त्रिया व मुले यापैकी जी उत्तम असतील ती सर्व माझी आहेत। इस्रायलाच्या राजाने उत्तर पाठविले, माझे स्वामीराज, आपल्या म्हणण्याप्रमाणे मी आपला व माझे सर्वस्वही आपलेच आहे। जासुदाने पुन्हा येऊन त्यास सांगितले, बेन हदाद असे म्हणतो, आपले सोने रुपे स्त्रिया व मुले तुला माझ्या स्वाधीन करावी लागतील असे मी तुला सांगून पाठविले होते, पण उद्या ह्याच वेळी मी आपले चाकर तुझ्याकडे पाठविणार आहे। ते तुझे घर व तुझ्या चाकरांची घरे ढुंढाळतील आणि तुझ्या दृष्टीने जे जे काही तुला प्रिय असेल ते हस्तगत करून नेतील। तेव्हा इस्रायलांचा राजा देशातील सर्व वडीलजनास बोलावून आणून म्हणाला, पहा, हा मनुष्य माझे कसे अनिष्ट करू पाहत आहे। माझ्या स्त्रिया मुले सोने व रुपे हस्तगत करण्यास त्याने मजकडे मनुष्य पाठवला तेव्हा मी नाही म्हटले नाही। सर्व वडील मंडळी व इतर लोक त्यांनी त्यास सांगितले, आपण त्याचे म्हणणे ऐकू नका, त्यास कबूल होऊ नका। यावरून राजाने बेन हदादाच्या जासुसास म्हटले, माझ्या स्वामी राजास सांगा, आपण पहिल्याने जे काही सांगून पाठविले ते सगळे करण्यास मी कबूल आहे, पण हे माझ्याने व्हावयाचे नाही। ते जासूद माघारी गेले आणि पुनरपी निरोप घेऊन आले। बेन हदादाने परत असा निरोप पाठविला की, शोमरोनाची धूळ माझ्याबरोबरच्या लोकास एक एक पसा पुरली तर देव माझे तसेच किंबहुना त्याहूनही अधिक करूत। इस्रायलाच्या राजाने त्यास उत्तर पाठविले, युद्धासाठी कंबर बांधणाऱ्याने युद्ध करून कंबर सोडणाऱ्याप्रमाणे फुशारकी मारू नये। हा निरोप बेन हदादास मिळाला त्यासमयी तो व इतर राजे डेऱ्यांमध्ये सुरापान करीत होते। तो आपल्या सैनिकास म्हणाला, व्यूह रचा। तेव्हा त्यांनी नगरापुढे व्यूह रचिला। तेव्हा इस्रायलाचा राजा अहाब याजकडे एक संदेष्टा येऊन म्हणाला, परमेश्वर म्हणतो, हा सगळा मोठा समुदाय तुला दिसतो आहे ना, पहा, तो सर्व आज मी तुझ्या हाती देईन। मी परमेश्वर आहे याची तुला जाणीव होईल। अहाबाने विचारिले, कोणाच्या हस्ते? तो म्हणाला, परमेश्वर म्हणतो, प्रांताधिकाऱ्यांच्या पदरी असलेल्या माणसांच्या हस्ते। त्याने विचारिले, लढाईस आरंभ कोण करणार? तो म्हणाला, तूच। मग त्याने प्रांताधिकाऱ्यांच्या पदरी असलेल्या माणसांची मोजदाद केली, ते 232 भरले। त्यांच्यानंतर एकंदर इस्रायल लोकांची मोजदाद केली, ते 7000 भरले। ते भर 2 प्रहरी चाल करून गेले। त्या प्रसंगी बेन हदाद व त्याच्या कुमकेस आलेले 32 राजे डेऱ्यांमध्ये सुरा पिऊन धुंद झाले होते। प्रांताधिकाऱ्यांच्या पदरची माणसे प्रथम बाहेर पडली। बेन हदादने हेर पाठविले व त्यांनी परत येऊन खबर दिली की, शोमरोनाहून काही माणसे बाहेर पडली आहेत। त्याने सांगितले की, ती सल्ला करण्यास येत असली तरी त्यास जिवंत पकडा आणि लढाई करण्यात येत असली तरी त्यास जिवंत पकडा। प्रांताधिकाऱ्यांच्या पदरचे ते लोक नगरातून बाहेर पडले व त्यांच्या पाठोपाठ सेना बाहेर पडली। एकाएका माणसाने एकाएका माणसाचा समाचार घेतला तेव्हा अरामी लोक पळत सुटले आणि इस्रायल लोक त्यांच्या पाठीस लागले। अरामाचा राजा बेन हदाद हा आपल्या घोड्यावर स्वार होऊन काही घोडेस्वारांनिशी निसटला। इस्रायलाच्या राजाने बाहेर पडून घोडे व रथ यावर मारा करून अराम्यांची मोठी कत्तल उडवली। मग तो संदेष्टा इस्रायलाच्या राजाकडे येऊन म्हणाला, तू आपली मजबूती कर, सावध रहा, जपून वाग। नवे वर्ष लागताच अरामाचा राजा पुन्हा तुझ्यावर स्वारी करील। अरामाच्या राजाचे सेवक त्यास म्हणाले, त्यांचा देव पहाडी देव आहे म्हणूनच आम्हावर त्यांचे प्राबल्य झाले, तर आता सपाटीवर आपण त्यांच्याशी युद्ध करू म्हणजे आमचे त्यांच्यावर प्राबल्य खात्रीने होईल. आता एवढे मात्र करा, राजास काढून टाका, प्रत्येकाला त्याच्या जागेवरून दूर करा आणि त्यांच्या जागी सुभेदार नेमा, आणि आपले जे सैन्य जाया झाले तेवढ्याची घोड्यास घोडा, रथास रथ अशी भरती करा. मग आपण सपाटीवर त्यांच्याशी युद्ध करू व आपले प्राबल्य त्यांच्यावर खात्रीने होईल. त्यांची ही मसलत मान्य करून बेन हदादाने तसे केले. नवीन वर्ष लागताच बेन हदाद आरामी लोक एकवट करून इस्रायलाशी लढण्यास अफेक येथे गेला. इकडे इस्रायल लोकही एकवट होऊन व अन्न सामग्रीचा पुरवठा करून त्यांच्याशी सामना करण्यास गेले. इस्रायल लोकांनी त्यांच्यासमोर तळ दिला. ते बकऱ्यांच्या दोन कळपांसारखे भासले, पण आरामी लोकांनी देश व्यापून टाकिला. तेव्हा देवाच्या माणसाने इस्रायलाच्या राजाकडे जाऊन सांगितले, परमेश्वर असे म्हणतो, परमेश्वर हा पहाडी देव आहे, तळवटीचा देव नाही असे आरामी लोक म्हणाले आहेत. यास्तव हा सर्व मोठा समुदाय मी तुझ्या हाती देतो, मग मी परमेश्वर आहे अशी तुम्हास जाणीव होईल. 7 दिवस ते एकमेकांसमोर तळ देऊन राहिले. 7व्या दिवशी लढाई सुरू झाली. तेव्हा इस्रायल लोकांनी एका दिवसात 1 लक्ष आरामी पायदळाचा संहार केला. उरलेले लोक अफेक शहराकडे पळून जाऊन त्यात शिरले. तेव्हा शहराचा तट कोसळून त्यातल्या 27,000 लोकांवर पडला. बेन हदादही पळून व नगरातल्या एका घरातल्या आतल्या खोलीत लपून राहिला. त्याचे सेवक त्यास म्हणाले, पहा, आम्ही असे ऐकतो की इस्रायल घराण्याचे राजे दयाळू असतात, तर कमरेस गोंडपाठ गुंडाळून व गळ्यात दोऱ्या बांधून आम्हास इस्रायलाच्या राजाकडे जाऊ द्या, तो कदाचित आपला प्राण वाचविल. त्याप्रमाणे ते कमरेस गोंडपाठ गुंडाळून व गळ्यात दोऱ्या बांधून इस्रायलाच्या राजाकडे जाऊन म्हणाले, आपला दास बेन हदाद म्हणतो, मला जीवदान द्यावे. राजा म्हणाला, तो अजून जिवंत आहे काय? तो तर माझा बंधू आहे. हा शुभशकून समजून त्यांनी त्याच्या मनात काय आहे ते समजण्यासाठी त्याचे शब्द चटकन झेलून म्हटले, आपला बंधू बेन हदाद. राजा त्यास म्हणाला, जा, त्यास घेऊन या. बेन हदाद त्याच्यापाशी आल्यावर त्याने त्यास आपल्या रथात घेतले. बेन हदाद त्यास म्हणाला, जी नगरे माझ्या बापाने आपल्या बापापासून घेतली ती मी परत देतो. माझ्या बापाने शोमरोनात पेठा वसविल्या, तशाच आपणही दिमिष्कात आपल्या नावाच्या पेठा वसवा. अहाब म्हणाला, या शर्तीवर तुला सोडून देतो. त्याने बेन हदादाशी करारमदार करून त्यास सोडून दिले. त्यानंतर संदेष्ट्यांच्या शिष्यांपैकी एक जण परमेश्वराच्या स्फूर्तीने आपल्या सोबत्यास म्हणाला, मला मार, तो मनुष्य त्यास मारावयास कबूल होईना. मग तो त्यास म्हणाला, तू परमेश्वराचे वचन मानिले नाहीस तर पहा, मजकडून तू जाताच सिंह तुला मारून टाकील. तो त्याच्याकडून जाताच त्यास एका सिंहाने गाठून फाडून टाकिले. त्या शिष्यास दुसरा मनुष्य भेटला. त्यास तो म्हणाला, मला मार. त्या मनुष्याने त्यास मारून घायाळ केले. मग तो संदेष्टा चालता झाला आणि आपले डोळे पागोट्याच्या पदराने झाकून राजाची मार्ग प्रतीक्षा करीत रस्त्यात उभा राहिला. राजा जवळून जात असता त्याने त्यास हाक मारून म्हटले, आपला सेवक रणभूमीवर गेला होता तेव्हा एक मनुष्य दुसऱ्या एका मनुष्यास घेऊन मजकडे आला आणि म्हणाला, या मनुष्यास संभाळ, जर का हा नाहीसा झाला तर तुझा जीव त्याच्या जीवाचा मोबदला होईल, नाही तर तुला 100 रत्तल चांदीचा दंड होईल. आपला सेवक इकडे तिकडे कामात गुंतला असता तो निष्ठून गेला. इस्रायलाच्या राजाने त्यास म्हटले, तोच तुझा न्याय, तू आपल्याच तोंडाने निर्णय केला. त्या संदेष्ट्याने आपल्या डोळ्यावरचा पागोट्याचा पदर चटकन काढिला. तेव्हा हा कोणी संदेष्टा आहे असे इस्रायलाच्या राजाने ओळखले. तो राजास म्हणाला, परमेश्वर असे म्हणतो, ज्या मनुष्याचा नाश मी योजिला होता तो मनुष्य तू आपल्या हाताचा जाऊ दिला तर त्याच्या प्राणाबद्दल तुझा प्राण जाईल व त्याच्या लोकांबद्दल तुझे लोक जातील. मग इस्रायलाचा राजा उदास व खिन्न होऊन शोमरोनास आपल्या घरी गेला.